नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कबुस्त बाबडे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. सत्य, अहिंसा, सादे राहणीमान आनी देशसेवा हाका म्हत्व दिवन गांधीजीन देशाच्या उदरगती खातीर योगदान दिला. फकत राजकीय स्वातंत्र्य न्हय तर देश जेन्ना आत्मनिर्भर जातलो तेन्ना खऱ्या अर्थान स्वातंत्र्यतायेची गोडसाण देशातल्या जण एक नागरिकाक चाखपाक मेळटली अशें गांधीजी म्हणटाले. आयज ही विचारसरणी प्रत्येकान अंमलात हाडून विकसीत भारत आनी स्वयंपूर्ण गोंय करपाच्या नदरेंतल्यान जापसालदारकीन वागपाक जाय अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळा. ते पोरण्या गोंया गांधी जयंतीच्या शासकीय कार्यावळीत काल उलयताले.
आनी परत एकदां तुमकां गांधी जयंती आनी शास्त्री जयंती हाज्यो दोनी परबी भेटयता. आमी पळयता की सत्य, अहिंसा, सिम्प्लिसिटी आनी सर्वीस टू नेशन ह्या चार तत्वाचेर महात्मा गांधीजी हांच्यानी आपल्या पुराय देशाक आमी एकीकडे हाडपाचो प्रयत्न केलो, स्वातंत्र्य मेळोवन दिवपाचो प्रयत्न केलो आनी स्वातंत्र्य मेळोवन दिले. एकट्याचेरूच ते राहूंक ना. तांच्यानी पळयले की इन्क्लुजिव्हिटी आनी सेल्फ रिलायन्स, आमी सगळे जाण जर स्वयत्ते कडेन गेले आमी आताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी जो आत्मनिर्भर भारत हो उलो मारला, आमी जो स्वयंपूर्ण गोंय हो जो उलो मारला तो तेन्ना महात्मा गांधीजी हांच्यानी सांगिल्ले. तांच्यानी तेन्नाय सांगले की फक्त पॉलिटिकल इंडिपेंडन्स म्हणजे देश स्वतंत्र न्ही. देश जर स्वतंत्र जातलो आसत जाल्यार आमी सगळ्यात गरीब आणि मार्जिनलाइज लोकां पर्यंत पावपाक जाय.
गांधी जयंती सयत देशाचे आदले प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री हांकां तांच्या जयंती निमतान मुखेलमंत्र्यांनी हे वेळार आर्गां ओपली. हे वेळार उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नायक, थळावे आमदार राजेश फळदेसाय, जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकयकार, आदले मंत्री निर्मला सितारामन तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. कदंबान गांवगिऱ्या वाठारांत येरादारीची म्हत्वाची सेवा दिल्या. कदंबा ही गोंयच्या येरादारी मळावेली लायफलायन आसा. कदंबा बस सेवा फायदा खातीर न्हय जाल्यार सेवा म्हण गोंय सरकार चलयता अशें हे वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळा. कांय दिसांनीच कदंबा बसींचे स्मार्ट ट्रान्सिट कार्ड सेवा सुरू जातली. हे कार्ड सगळ्या कदंबा बसींनी वापरपाक मेळटले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. ते कदंबा महामंडळाच्या 45व्या वर्धापन दिसाच्या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हणून उलयताले. कदंबा महामंडळात 2000 चड कर्मचारी काम करतात. राज्यात 550 कदंबा बसी चलतात अशी माहिती हे वेळार मुखेलमंत्र्यांनी दिल्या. जानेवारी 2026 मेरेन कदंबा महामंडळाच्या पुराय कामाची यंत्रणा डिजिटल जातली अशी माहिती हे वेळार पंचायत मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी दिल्या. ह्यान फुडें कदंबा बसीचे लोकेशन एपावरवी उपलब्ध जातले अशें तांणी सांगले. कदंबा बसीची सेवा अजूनय गोंयांत येरादारीची मळावेली म्हत्वाची सेवा जावन आसा अशें मत हे वेळार मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी उक्तायले. आपणाक मंत्री म्हण मेळपी पगारांतलो प्रत्येकी 20,000 आपली नितळसाण कर्मचाऱ्यांक तांच्या कामाचो आदर करीत दिवपाचें थारायला अशी घोशणा काल शार उदरगत खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी केला. गांधी जयंतीच्या फाटभुंयेर शार उदरगत आनी गोंय राज्य शार विकास यंत्रणा खात्यान स्वच्छ भारत दीस कार्यावळीचे पणजे कला आनी सांस्कृतीक संचालनालयाच्या बहुउद्देशीय सभाघरांत आयोजन केल्ले. त्यावेळार मंत्री विश्वजीत राणे उलयताले. गोंयान सगळ्या 13 नगरपालिकांनी ODF मुक्त कोयर वेवस्थापन आनी नितळ उदका पुरवणीचो बरो दर्जो मेळयला आनी क्लीन कोस्ट क्लीन गोवा सारकिल्ल्या उपक्रमांनी व्हडली उदरगत केल्या. आतां स्वच्छ भारत मिशन 2.0 खाला आमचें लक्ष 100% कोयर वेगळें करप, शास्त्रीय पद्दतीन कोयर प्रक्रिया आनी कोयरांतल्यान गिरेस्तकायेक येवपी नवनिर्माणाचेर भर दिवपाचेर लक्ष केंद्रीत करपाची मोख राज्य सरकारान दवरला अशें शार उदरगत खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगलें. ह्या वेळार शार उदरगत सचीव यतेंद्र एम मराळकर, शार उदरगत संचालक ब्रिजेश मनेरकर आनी हेर अधिकारी तशेंच राज्यांतल्या नगरपालिकेंचे नगरसेवक हाजीर आशिल्ले. राज्य पर्पल महोत्सवाची सुरवात 9 ऑक्टोबर सावन जातली. हो महोत्सव 12 ऑक्टोबर मेरेन चलतलो. दिव्यांग खेळगड्यांक आपलो खेळ आनी आपली कला सादर करपाक येवची हे खातीर ह्या पर्पल महोत्सवाचे जायत्यो कार्यावळी घोशीत जाल्यात. अंदूचो पर्पल महोत्सव एकवटीत राष्ट्रसंघाच्या आदारान जाता आशिल्ल्यान ह्या महोत्सवान आतां देशाची शीम उपल्या अशें महोत्सव आयोजकांनी सांगले. पयलेच फावट शारिरीक दृश्या दिव्यांग मनशां खातीर ह्या महोत्सवात वेगवेगळ्या खेळ प्रकारांचो आस्पाव केला. हवामान. फुडल्या 7 दिसांत राज्यात हलको ते मध्यम स्वरुपाचो पावस पडपाचो अदमास गोंय वेधशाळेन उक्तायला. राज्यात काल कांय सुवातांनी पावस पडलो. फुडल्या 7 दिसांत राज्यात चडांत चड तापमान 31 डिग्री सेल्सियस आसतले जाल्यार उण्या उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस आसतले असो अदमास उक्तायला. भारत आनी वेस्ट इंडीज पंगडा मदीं अहमदाबादेत काल सावन सुरू जाल्ल्या पहिल्या क्रॉस ट्रॉफी क्रिकेट खेळात काल पहिल्या दिसाचो खेळ सोपलो तेन्ना भारतान आपल्या पहिल्या डावात 2 बाद 121 धावण्यो केल्ल्यो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबर विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमका आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 मिनटांचेर आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.